विविध भारती पुणे, माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल आश्वासनही भरणे यांनी यावेळी दिलं. श्रावणबाळ आणि संजय गांधी योजनांच्या अटी शिथिल कराव्या आणि त्या योजनांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 करावी अशा मागण्या आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत मांडल्या. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र ग्रामीण आणि दुर्गम भागातले अनेक ज्येष्ठ नागरिक अशिक्षित असून त्यांचा जन्म घरी झालेला असल्यानं त्यांच्याकडे जन्माची कोणतीही नोंद नाही. या अटींमुळे हजारो वृद्ध, निराधार, गरीब लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहतील अशी भीती शिरोळे यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 21 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकारी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सप्ताहादरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे आणि राज्य शासनाच्या सहकार खात्याच्या विद्यमाने विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये डिजिटलायझेशन, शेतकरी मेळावे, धान्य साठवण योजना, एआय तंत्रज्ञान, वृक्ष लागवड मोहीम आणि युवकांचा सहकार क्षेत्रातला सहभाग वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम आदींचा समावेश आहे. सहकारातून समृद्धी, सहकारी चळवळीचं राष्ट्रविकासातील योगदान तसंच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. एकल महिलांबाबत सुरू असलेल्या अमानवी प्रथा बंद झाल्या पाहिजे, त्यांना विकासात समान संधी देण्यासाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा असं आवाहन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं. पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं आयोजित एकल महिला सन्मान कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. एकल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्नशील राहिलं पाहिजे याविषयी महिला आणि बालकल्याण समिती अध्यक्ष अल्पना वरपे यांनी मार्गदर्शन केलं. एकल महिलांची सामाजिक स्थिती, कायदे आणि हक्क तसंच महिलांसाठी असलेल्या विविध शासन योजना या विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात पुण्यात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसंच अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी ओमप्रकाश दिवटे होते. या बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. भारत निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचं आणि मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन दिवटे यांनी केलं. पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना मालमत्ता करावरील सवलतींचा लाभ घेण्यासाठी 30 जून ही अंतिम तारीख असून त्यानंतर पूर्ण कर भरावा लागणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून वेळेत कर भरणाऱ्या ऑनलाईन मालमत्ता कर, महिला मालमत्ताधारक, दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक तसंच पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या संस्था आणि आस्थापनांसाठी 5 ते 50% विविध सवलती देण्यात येत आहेत. त्यामुळे 30 जूनपूर्वी मालमत्ता कर भरून या सवलतींचा लाभ घ्या असं आवाहन कर आकारणी आणि कर संकलन विभागानं केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीनं येत्या रविवारी 28 तारखेला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. शहरातल्या सर्व पालकांनी आपल्या नवजात ते 5 वर्ष वयोगटातल्या बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजावे असं आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केलं आहे. 29 जून ते 3 जुलै या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन राहिलेल्या बालकांचं लसीकरण करणार आहेत. इंडियन आर्ट कल्चर ऑफ इंडिया आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 26व्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थिनी शारिणी काळे हिनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुणे आणि परिसरात आज सकाळपासून आकाश ढगाळ असून तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.